नमस्कार, मी मोरी शैलजा अविनाश। आपल्या विश्वासातूनच आमची ताकद आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 15 निगडी प्राधिकरण आकुर्डी गंगानगरमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने काम केले आहे आणि करत राहू। पारदर्शकता, विकास आणि जनसेवा हेच आमचे ध्येय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वाधिक निवडणुका 2026 प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टी आणि RPI आठवले गटाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आपली साथ, आपला विश्वास आणि आपले मार्गदर्शन मिळत राहो हीच आमची विनंती। धन्यवाद।